हा आता त्रयमूर्ती अवतार दत्त महाराजांचं गीत आपण ऐकलं. आता पंढरीची वारी म्हटलं की भोळे भाविक भोळे वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला कुठलंही काम असो कुठलंही चिंता असो सर्व बाजूला सारून पंढरीची वाट चालू लागतात. पंडुरंगाचे लाडके भक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम असा यांचा गजर करून प्रत्येक पाऊल पांडुरंग पांडुरंग असं म्हणून पंढरीची वाट चालू लागतास असेच भोळे भाविक पंढरीची वाट कशी चालली आहे ते ह्या गीतातून ऐका. पंढरीच्या वाटेवरती दाटी झाली ही संताची.
पंढरीच्या वाटेवरती दाटी झाली ही संतांची, ताळविणाची पळ्या हाती दिंडी चाले वैष्णवांची. पंढरीच्या वाटेवरती पंढरीच्या वाटेवरती.
Thank you.
घे घरी